तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः। तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः। महाराज, श्रीहरीचे ते अत्यंत अद्भुत असे जे विश्वरूप मी पाहिले त्याचे मला पुन्हा पुन्हा स्मरण होत आहे। मला अत्यंत आश्चर्य वाटतं आणि मी पुन्हा पुन्हा हर्षित होतो। झालेल्या आनंदाचे पुन्हा पुन्हा त्याच त्याच शब्दात संजय मोठ्या उत्साहाने वर्णन करतो आहे। गीतेच्या अलौकिक तत्वज्ञानाने तो जसा प्रभावित झाला आहे, तसाच अत्यंत असामान्य असलेल्या विश्वरूपाच्या अति अद्भुत दर्शनाने झालेल्या आनंदाने तो फार फार भारावूनही गेला आहे। आवडती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते। झालेल्या आनंदाचे पुन्हा पुन्हा स्मरण होते, ते स्मरण प्रत्येक वेळी अधिकाधिक प्रफुल्लित करते। आपल्या सामान्य संसारातही हा अनुभव अनेक वेळा येतो। संजयाला झालेले दर्शन तर अत्यंत दुर्मिळ होते, देवादिकांनाही ते दर्शन दुर्लभ होते। अत्युग्र तपश्चर्येच्या बळावर विश्वरूपाचे दर्शन होण्याची शक्यता नव्हती। श्रीकृष्णाचे अर्जुनावरचे प्रेम अलौकिक, अर्जुनाची निष्ठा असामान्य, तो परम भाग्यवंत म्हणून श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला आपले इतरांना दुर्लभ असलेले विश्वरूप दाखवलं। ते पाहण्याची दिव्य दृष्टीही दिली। त्या दिव्य दर्शनाने अर्जुन आनंदला, तसा भयचकितही झाला। विश्वरूपाच्या सर्वंकष व्यापकतेचे तेज धैर्यवंतांचा मुकुटमणी असलेल्या त्या वीराग्रणीलाही सोसले नाही। दिव्यता, भव्यता, उदात्तता यासाठी वापरली जाणारी सारी विशेषणे थिटी पडावीत। कल्पना आणून देण्यासाठी उच्चारलेले सर्व शब्द तोटके ठरावेत असे त्या विश्वरूपाचे स्वरूप अद्भुत होते, परम अद्भुत होते। आश्चर्यानेही आश्चर्यचकित व्हावे, उन्नततेनेही नम्र व्हावे, विशालतेने संकोचावे, भव्यतेने वाकावे, भास्कराच्या प्रखरतेने निरांजनातील ज्योतीची सौम्यता स्वीकारावी असं विश्वरूप आठवून भाग्यवंताहून भाग्यवंत ठरलेला संजय आनंदाने उचंबळून येत आहे हे ऐकून वाचून सुद्धा अंतःकरण भरून येते। डोळ्यामध्ये आनंदाश्रू दाटतात, अंगावर रोमांच फुलतात। नुसत्या ऐकणाराचं असं होतं तर ज्यांना त्या विश्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे त्यांचं काय होत असेल ते कसं सांगणार। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य लिहित असताना कृष्णार्जुनांच्या संवादातील रसरसता, जिवंतपणा सामान्य वाचकाच्याही प्रत्यास आणून दिला आहे। त्यातही त्यांचे 11व्या अध्यायातील विश्वरूप दर्शनाचे वर्णन अधिकच प्रत्ययकारी आहे। मला तर असे निश्चयाने वाटते की अर्जुनासाठी झालेले विश्वरूप दर्शन श्री सद्गुरु श्री ज्ञानोबा रायांच्या पुढे पुन्हा जसेच्या तसे साकारलं असलं पाहिजे। या अपरोक्षानुभूतीमुळेच 11व्या अध्यायातील त्यांच्या ओव्यांना विलक्षण उदात्तता आणि प्रत्ययकारिता आलेली आहे। विश्वरूपाच्या रूपाने अद्भुत त्यांच्यापुढे मूर्तिमंत प्रकट झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अध्यात्मज्ञानाचा शांत रस त्यांच्या हृदयात कोंदून राहिला आहे। आणि म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज शांत आणि अद्भुत हे रस येथे एकवटले आहेत असं म्हणू शकतात। एरवी अद्भुताची शांताशी हातमिळवणी होईलच कशी। अद्भुत एकतर भयचकित करील किंवा हर्षोत्फुल्ल बनवेल। शांत रसामध्ये निरामयता आहे, प्रसन्नता आहे, आल्हादकता आहे, लीनता आहे। कोणत्याही भावाने उचंबळणे तेथे संभवत नाही। असे असताना सहस्रावधी सूर्यांचा भास्वर असा दैदीप्यमान प्रकाश समोर अवतीर्ण झाला असताना लक्षावधी शरद ऋतूतील पौर्णिमांची आल्हाददायक कौमुदी श्री ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणात भरून राहिली आहे। म्हणूनच ते शांत आणि अद्भुत रसांच्या संगमाचे वर्णन करतात। आणि आपल्या हृदयातील हा कोमल शांत रस त्या अद्भुत विश्वरूपाच्या चरणी प्रेमादराने समर्पित करतात आणि म्हणतात, भरोनी सद्भावाची अंजुली, मिया ओविया फुले मोकळी, अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपाच्या। ज्ञानेश्वरी 11व्या अध्यायातील 708वी ओवी। स्थितप्रज्ञता, गुणातीतता, भूताठाई, आत्मउपम्यता ज्यांनी जणू ज्यांचे शरीर घडलं आहे अशा श्री ज्ञानोबा रायांसारख्या योगेश्वराच्या अंतःकरणातील प्रेमादर ज्या विश्वरूप दर्शनाने आकर्षित केला त्याच्या दर्शनाच्या स्मरणाने संजय हर्षसुखाने उचंबळून येत असेल तर काहीच नवलाचे नाही. नवलाचं आहे ते एकच की इतकं सर्व घडत असताना संजय आपल्या आनंदाचे वर्णन उल्हासाने करत असताना धृतराष्ट्र हे सर्व मख्खपणाने ऐकत आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धृतराष्ट्र असा गाळीव श्रोता आहे की त्याला संजयाच्या उल्हासाचा अर्थच कळत नाही. हे सर्व ऐकताना तो जणू उभगला आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर बोअर झाला आहे. म्हणून तो धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, संजया, युद्धामध्ये कोणत्या कोणत्या घटना कशा कशा घडतील ते मला नीट स्पष्ट करून सांगावेस यासाठी व्यासांनी तुला माझ्याजवळ बसवलं आहे. तेव्हा ते सोडून तू हा आगाऊ उद्योग काय मांडला आहेस? अप्रासंगिकपणे का बोलतोस? या युद्धाचा परिणाम काय होणार आहे ते सांग. पांडवांपेक्षा आमचे सैन्य दीडपटीहून मोठे आहे. दुर्योधन, कर्ण ज्यांच्यासारखे पराक्रमी पुरुष या युद्धात आपला प्रताप गाजवणार आहेत, तेव्हा सरशी आमचीच होणार असा मला विश्वास वाटतो. तुझे भविष्य काय ते सांग. धृतराष्ट्राच्या या प्रश्नावर संजय म्हणाला,